निर्गम अध्याय 5 या गोष्टी घडल्यानंतर मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, इस्रायली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे. फारो म्हणाला, हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्रायला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही, म्हणून इस्रायला मी जाऊ देणार नाही. मग अहरोन व मोशे म्हणाले, इब्री लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे, म्हणून आम्हाला रानात 3 दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याला यज्ञार्पण करू द्यावे, अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल. परंतु मिस्राचा राजा फारो त्यांना म्हणाला, हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकास काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा. फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात. त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली. तो त्यांना म्हणाला, तुम्ही लोकास विटा बनवण्याकरता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे, परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वतः शोधून आणायला सांगा. तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांना बनवल्या पाहिजेत, त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका, कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हाला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा, म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, फारो असे म्हणतो, तुम्हा विटा बनविण्यासाठी लागणारे गवत देणार नाही. तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वतःच आणले पाहिजे, तुमचे काम काही कमी होणार नाही. म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले. त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्या मागे सतत तगादा लावत. मिस्राच्या मुकादमांनी इस्रायली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही? मग इस्रायली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशा प्रकारे का वागत आहात? तुम्ही आम्हाला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे, पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे. फारो म्हणाला, तुम्ही आळशी आहात, म्हणूनच तुम्ही म्हणता आम्हाला परमेश्वरास यज्ञ करायला जाऊ देण्याची परवानगी दे. आता आपल्या कामावर माघारी जा, तुम्हास गवत काही मिळावयाचे नाही, परंतु पूर्वीप्रमाणेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत. आपण संकटात आहोत हे इस्रायली नायकांना समजले, कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते. फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले. तेव्हा ते मोशे व अहरोन यांना म्हणाले, परमेश्वर तुम्हाकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो, कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हाला अपमानकारक केले आहे. आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे. मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, प्रभू, तू या लोकास का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस, मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकास त्रास देत आहे आणि तू आपल्या लोकास मुक्त तर मुळीच केले नाहीस.